ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस. निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातली अर्जांची छाननी पूर्ण. महाराष्ट्रातल्या 11 मतदारसंघात मिळून 301 अर्ज वैध. अन्नपदार्थात शिल्लक राहणाऱ्या कीटकनाशकांच्या अवशेषांसंबंधी भारतात अतिशय कठोर कायदे असल्याचा केंद्र सरकारचा खुलासा. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय वायुसेनेच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी 6 गावकरी चौकशीसाठी ताब्यात. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांची लढत धरमशाला इथं, तर लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा सामना लखनौ रंगणार. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराला आज एकच दिवस शिल्लक असल्यामुळे राजकीय पक्षांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्याची पराकाष्ठा केली जात आहे. प्रचारसभा आणि पथफेऱ्यांवर राजकीय पक्षांकडून भर दिला जात आहे. या टप्प्यात 10 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशासह 94 मतदारसंघांमध्ये 7 मे रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात गुजरातच्या सर्व 26 जागांसाठी मतदान होत आहे. याबरोबरच कर्नाटकच्या 14 आणि आसामच्या 4, उत्तर प्रदेशातल्या 10, मध्य प्रदेशात 8, बिहारमध्ये 5, पश्चिम बंगालमध्ये 4, छत्तीसगड 7 आणि गोव्यात 2 ठिकाणी मतदान होणार आहे. जम्मू, दादरा नगर हवेली, दमण, दीव या केंद्रशासित प्रदेशातल्या प्रत्येकी एका मतदारसंघातही येत्या 7 मे रोजी मतदान होईल. या टप्प्यात महाराष्ट्रातल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, सोलापूर, बारामती, उस्मानाबाद, लातूर, माढा आणि सातारा या 11 मतदारसंघात 7 मेला मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांची छाननी काल करण्यात आली. महाराष्ट्रातल्या 13 जागांसाठी मतदान होत असून काल या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत 397 उमेदवारांचे एकूण 512 अर्ज आले होते. त्यापैकी 301 अर्ज वैध ठरल्याची माहिती राज्य निवडणूक कार्यालयानं दिली आहे. या टप्प्यात मतदान येत्या 20 मे रोजी होणार आहे. निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यातल्या प्रचारालाही जोर आला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशात प्रचार दौरा करत असून ते अयोध्येत रोड शो करणार आहेत. तसंच ते रामलल्ला मंदिरात जाऊन दर्शन घेतील आणि पूजा करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज आंध्र प्रदेशात धर्मावरम इथं प्रचारसभा घेतली. महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 298 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील. या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या मतदारसंघांमध्ये निवडणुका होणार आहेत. या मतदारसंघांमध्ये एकंदर 2,28,00,000 मतदार त्यांचा कौल देणार आहेत. तिथे येत्या 13 तारखेला मतदान होणार असून 4 जूनला मतमोजणी होणार आहे. लोकसभा निवडणूक कालावधीत निवडणुकीचे अंदाज अर्थात ओपिनियन तसंच एक्झिट पोल दर्शवण्यास भारत निवडणूक आयोगानं मनाई केली आहे. महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यांमध्ये निवडणुका होत असून गेल्या 16 मार्च रोजी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यात गेल्या 19 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजल्यापासून येत्या 1 जून 2024 रोजी संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंतच्या काळात हा प्रतिबंध लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्याच्या आधी 48 तासांच्या कालावधीत असे अंदाज अथवा मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर बंदी असेल असं आयोगाच्या अधिसूचनेत स्पष्ट केलं आहे. श्रोतेहो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. अन्नपदार्थात शिल्लक राहणाऱ्या कीटकनाशकांच्या अवशेषांसंबंधी भारतात अतिशय कठोर कायदे असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया FSSAI म्हणजेच अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं काही वनस्पती आणि मसाल्यांमध्ये कीटकनाशकांच्या अवशेषांचं प्रमाण अधिक राहण्याला परवानगी दिली असल्याचं वृत्त समाजमाध्यमांवर फिरत असून त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा खुलासा केला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालय केंद्रीय कीटकनाशक बोर्डामार्फत कीटकनाशकांच्या दर्जाबाबत नियंत्रण करतं आणि तज्ज्ञ वैज्ञानिकांच्या शिफारशीनुसारच उत्पादनांना परवानगी दिली जाते असं सरकारी पत्रकात म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय वायुसेनेच्या ताफ्यावर काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात सुरक्षा दलांनी 6 गावकऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या हल्ल्यात वायुसेनेचा 1 जवान शहीद झाला तर 5 जवान जखमी झाले होते. हल्लेखोरांना मदत केल्याच्या या गावकऱ्यांवर संशय असल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे. वायुसेनेच्या वाहनांचा ताफा पूंछ जिल्ह्यातील शासीधार जंगल भागातून सनाई टॉपकडे जात असताना काल झालेल्या या हल्ल्यात अतिरेक्यांनी सुमारे 30 गोळ्या झाडल्या होत्या. यासंदर्भात राष्ट्रीय रायफल्सचे जवान आसपासच्या गावांमधून झडती घेत आहेत. या हल्ल्यात शहीद झालेले कॉर्पोरल विकी पहाडे यांना भारतीय वायुसेनेनं श्रद्धांजली वाहिली आहे. देशाच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीराला शतशः नमन या शब्दात एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी आणि सेनेच्या सर्व अधिकारी तसंच जवानांनी समाजमाध्यमांवर श्रद्धांजली वाहिली आहे. ईशान्य भारतात आज आणि उद्या वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 5 दिवसात अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीम, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर वायव्य आणि मध्य भारतातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. देशाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात कोणताही लक्षणीय बदल होण्याची शक्यता नसल्याचं आयएमडीनं म्हटलं आहे. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात काल दहशतवाद्यांच्या गटानं वायुदलाच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात वायुदलाच्या एका एअरमनला वीरगती प्राप्त झाली. या हल्ल्यात 5 सैनिक जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. हा हल्ला 6-7 वनक्षेत्रात झाला. सशस्त्र दलांवर झालेल्या हल्ल्यांपैकी या वर्षातला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. हल्ल्यानंतर जखमी सैनिकांना पूंछमधून उधमपूरमधल्या कमांड रुग्णालयात नेण्यात आलं. दक्षिण ब्राझीलमधील वादळ आणि अतिवृष्टीमुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 60 पोहोचली असून 67 जण बेपत्ता असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे. गेल्या 80 वर्षातल्या या सर्वात जास्त विनाशकारी पुरामध्ये अजूनही हजारो लोक अडकले असून 23,000 नागरिकांना विस्थापित व्हावं लागलं आहे. बेंतो गोकालवेस आणि कॉटीपुरा या 2 शहरांच्या मध्ये असलेलं धरण गुरुवारी फुटल्यामुळे पाण्याचा लोंढा शिरून एक जलविद्युत केंद्र उद्ध्वस्त झालं आणि ताकारी नदीच्या खोऱ्यातली अनेक गावं जलमय झाली होती. पोर्ता अलेग्री या नदीला पूर आल्यामुळे राजधानीपासून 80 किलोमीटर अंतरावरच्या फेलिक्स शहराला जोडणारा पूल वाहून गेला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज 2 सामने होणार आहेत. पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्या धरमशाला इथं हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दुपारी 3:30 सुरू होईल. तर दुसरा सामना हा लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लखनौमधल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 सुरू होईल. दरम्यान काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं गुजरात टायटन्सवर 4 गडी राखून विजय मिळवला. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेची चुरस आता शिगेला पोहोचली आहे. एकंदर आजवरची स्थिती आणि प्राप्त आकडेवारीनुसार स्पर्धेत सहभागी सर्वच संघांनी 10 सामने खेळले आहेत. यात राजस्थान रॉयल्स संघ 8 विजयांसह 16 गुण घेत अव्वल स्थानावर आहे तर मुंबई इंडियन्स संघ 8 पराभव आणि 6 गुण मिळवून शेवटच्या स्थानावर आहे. फलंदाजीत ऑरेंज कॅपसाठी 542 धावा फटकावणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विराट कोहली तर गोलंदाजीत पर्पल कॅपसाठी 17 बळी टिपणारा मुंबई इंडियन्सचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आघाडीवर आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 3 टप्प्यातल्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस. निवडणुकीच्या 5 टप्प्यातली अर्जांची छाननी पूर्ण. महाराष्ट्रातल्या 11 मतदारसंघात मिळून 301 अर्ज वैध. अन्न पदार्थात शिल्लक राहणाऱ्या कीटकनाशकांच्या अवशेषांसंबंधी भारतात अतिशय कठोर कायदे असल्याचा केंद्र सरकारचा खुलासा. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय वायुसेनेच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणी 6 गावकरी चौकशीसाठी ताब्यात. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांची लढत धरमशाला इथं तर लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा सामना लखनौ रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.